तुमचे स्वागत आहे मजस्तित्वाचे अच्छे लहान भागांत. तुम्हाला वाटत असेल की काय झालं, जयाची मजस्तित्व भाग येऊन बंदुंग लमटको, बट मी तुम्हाला सांगते माझे कार्यक्रम माझे प्रोग्राम आणखी बंद होईल नाही, मी येऊन लहान ब्रेक आणते का म्हणजे मी शशी आम्ही येऊन देश डेन्मार्क सोडून दुसऱ्या देशाला जात आहे. सो ये रिलोकेशन प्रोसेस अंत उजुंड व्यस्त होंगलो आहे, उजुंड दिवसांसो व्यस्त आहे आणि आणखी आमचे काम वैलं नाही. ती एक देश सोडून दुसऱ्या कॉन्टिनेंटात जाणं म्हणजे कवडं काम असतं म्हणतकून. बट मी तुम्हाला अश्युअर करते, मी तुम्हाला प्रॉमिस करते की लवकरच लवकर मी एक माझ्या अस्तित्वाचं एक नम भाग काढून घ्यायचे प्रयत्न करायला जाते. थोडक दिवसा पुढंच माझं येऊन वन टू वन इंटरव्ह्यू झाला आहे श्री आनंदराव वसिष्ठांबरोबर ते स्काईपांसू. सो ते की मी एडिट करा करता मला वेळ मिळते नाही दुसरा पॉईंट आणि ॲज सून ॲज मला ते कवड्या लवकर होतं की मी ट्राय करते ये भाग गाळा करता. त्याच्यानंतर मला शशिकांत ओके येऊन एक कहाणी पाठवले तर मराठी कहाणी त्यांनी स्वतः लिहिलं ते त्यांनी आणि त्यांचे एक टँजोर मराठी फ्रेंड आहे हय्यो हय्यो यो म्हणतो विथ पेन नेम. त्यांनी दोन्ही मिळून एक लहान कहाणी लिहिले तर ते कहाणी येऊन मी तुम्हाला आमच्या भाषांत सांगणारी आहे. ते येऊन माझे दुसरं भाग असल आणि तिसरा भाग येऊन श्री साई श्रीधर जनार्दन त्यांचे लोंक आहेत त्यांनी येऊन मॅथमॅटिशियन सो त्यांच्यावर एक भाग आहे. सो ये तीन भाग आहे ऑलरेडी म्हणजे क्यून तर. बट माझ्याकडे काय म्हणजे वेळ मिळते नाही का म्हणजे तुम्हाला कळलंच की कवडं काम असतं एक देश सोडून जा म्हणजे. सो ते आता आम्ही उजून व्यस्त आहे आणि ते होईलनंतर मी तुम्हाला खंडिपा येऊन अर्वस शब्द उंगलं नक्की नक्की मी येऊन तुम्हाला लवकरच लवकर एक भाग काढून घ्यायचे मी प्रयत्न करते. सो या मी तुम्हाला भेट करते लवकरच लवकर आणि तुम्ही काय म्हणू नका अंत की मी हे माझं अस्तित्व प्रोग्राम करणं बंद कर टकले म्हणून आणि याच्याकरता मला क्षमा करा अंत मी काय नाच एवढं दिवस सांगितले नाही. एक वॉर्निंग मी तुम्हाला एक येपणी दिले नाही की एनमाधरी ब्रेक व्हायला जातं म्हणून त्याकरता मला क्षमा करा अंत. आणि तुमचं काय फीडबॅक आहे की काय आहे की काही सजेशन्स असलं तर प्लीज मला पाठवा अंत. लवकरच मिळू ना तुम्ही आणि मी माझ्या अस्तित्वाच्या पुढच्या भागांत. आता आंबा सीझन असेल नाही का तिकडं इंडियात तर माझ्यातर्फे तुम्ही तवडणी हापूस खायला विसरू नका अंत. मी मिळते तुम्हाला लवकरच लवकर. Free.